93.5 रेड एफ एम वर 10:48 वेळ मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत आणि श्रुती पण आली आहे. गुड मॉर्निंग श्रुती.
गुड मॉर्निंग रुद्र.
काय म्हणतेस, कशी आहेस तू?
मजेत. आता शुक्रवार आहे ना, आज उद्या परवा वीकेंड, मजेत आहे.
धमाल यार, धमाल. फुल वीकेंड चं प्लॅनिंग वगैरे भरपूर झालेलं दिसत आहे तुझं.
हो, एकदम बिझी असणार आहे माझा वीकेंड.
कुठे चाललीस
बाय द वे? मी घरीच राहणार आहे, पण घरच्यांसाठी जरा वेळ काढायचं ठरवलं या वीकेंड.
जरा काय, भरपूर वेळ,
भरपूर वेळ.
तसंच भरपूर वेळ या सेलिब्रिटीजच्या पोरांकडे सुद्धा, तुला माहिती आहे का? आता नाही राहणार बहुतेक, कारण त्यांना स्वतःच्या लॉन्चची तयारी करायची आहे. अमिताभची जी नात आहे ना, म्हणजे तिचं नावच
नव्या नवेली. म्हणजे मी तुला सांगते ना, लोकांनी जेवणार नाहीत आधी, पण तिने काय आज ट्विटर इंस्टाग्राम वर टाकलं ते आधी लोक बघतात. अमेझिंग. म्हणजे ती भारीच आहे, पण ती तितकीच काय म्हणतो आपण, बिनधास्त अशी आहे. सो बहुत चलेगी बॉलिवूड में.
डेफिनेटली बहुत चलेगी. और अभी यहाँ से 11 से 2 बजे तक श्रुति चलेगी. श्रुति सोबत
3 तास नोट्रास.
आणि शो कसा वाटला, आरजे रुद्रा 935@gmail.com नक्की का होता है. तुम्ही सुपर हिट्स 93.5 रेड एफएम
बजाते रहो.